आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत देण्याचं गृहमंत्री अमित शहा यांचं आश्वासन. संविधान सत्याग्रह पदयात्रेमुळे जनाधार वाढत असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं प्रतिपादन. शेष भारताचा पराभव करत विदर्भानं तिसऱ्यांदा जिंकला इराणी चषक. नवी दिल्लीत सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 18 आणि शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या आपद्ग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात लोणी इथं शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करत होते.
मैंने मोदी जी की ओर से उनको आश्वस्त किया है कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे. मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगाएं.
शेतकऱ्यांना उत्पन्नाचं आणखी साधन मिळावं याकरता सहकारी साखर कारखान्यांनी गाळप चालू नसताना इथेनॉल तसंच भाजीपाला आणि इतर उत्पादनांसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन अमित शहा यांनी केलं. प्रवरानगर सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित परिसराचं उद्घाटन आज शहा यांच्या हस्ते झालं. तसंच पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांनी केलं. याशिवाय देशातला पहिला सहकारी कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्प आणि स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रॅन्युअल प्रकल्पाचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्रात सध्या पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत कशी करता येईल यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नेते शरद पवार यांनी केली. पुण्यामध्ये ते माध्यमांशी बोलत होते. लोकशाहीचा आग्रह धरण्यासाठी दिनांक 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान आम्ही काढलेली संविधान सत्याग्रह पदयात्रा यशस्वी राहिली आणि आमचा जनाधार वाढत आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं. ते आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढच्या वर्धापन दिनापर्यंत अशी पदयात्रा आम्ही राज्यभर काढणार असून संघ विसर्जित करावा आणि संघानं आपलं रजिस्ट्रेशन करावं अशी आमची मागणी असल्याचं सपकाळ म्हणाले. महात्मा गांधी हे जगभरात भारतीय तत्वज्ञानाचे वारसदार म्हणून ओळखले जातात. मात्र भगतसिंग आणि महात्मा गांधींच्या संबंधाबद्दल गैरसमज पसरवले गेलेत असंही सपकाळ म्हणाले. याचवेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली.
जे करायचे तिथे करा, मात्र शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये पॅकेज हे घोषित करा. खडून गेलेल्या जमिनींच्या अनुषंगानं 5 लाख ते जाहीर करा आणि कर्जमाफीची घोषणा करा म्हणजे मिळवली. कारण दिल्लीलाही जेव्हा गेले देवेंद्र फडणवीस तिथे जाऊन सुरजागडची चर्चा केली, मात्र शेतकऱ्यांच्या अनुषंगानं आपण कुठलंही पॅकेज आणण्यामध्ये यशस्वी होत नाही.
यवतमाळमध्ये आदिवासी विकास विभागाच्या वतीनं पहिल्यांदाच वीरांगना महाराणी दुर्गावती यांची 501वी जयंती जाहीर कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात आली. नियोजन सभागृहात आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके प्रामुख्याने उपस्थित होते. आदिवासी महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी आदिवासी विकास विभागानं विद्यार्थी आणि महिला यांना केंद्रबिंदू ठेवून मिशन मोडवर काम सुरू केलं असल्याचं मंत्री उईके यांनी यावेळी सांगितलं.
आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून झाल्यानंतर 2 संकल्प केले, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि आमच्या बहिणी. हजारो महिला बचत गट जोपर्यंत सबलीकरण सक्षमीकरण होणार नाही, बिव्याजी कर्ज जोपर्यंत मिळणार. आता त्यांनी सांगितलं 85% नाही सर, 15%, 100% आदिवासी विभाग भरणार, 1 रुपया महिला पतीने भरणार नाही, नियोजन केलेलं आहे.
राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये कफ सिरपच्या सेवनानं काही मुलांचे मृत्यू झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची बैठक बोलावली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक होणार असून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आरोग्य सचिव यात सहभागी होणार आहेत. तसंच औषध नियंत्रक देखील सहभागी होतील. दूरदृश्य प्रणालीद्वारे होणाऱ्या या बैठकीत कफ सिरपचा गैरवापर तसंच औषधांची गुणवत्ता यावर चर्चा होणार आहे. दरम्यान 2 वर्षांहून कमी वयाच्या बालकांना सर्दी खोकल्याची औषधं दिली जाऊ नयेत अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यातील शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, इतर मागास, बहुजन कल्याण आणि कौशल्य आणि उद्योजकता विभागाअंतर्गत कार्यरत आणि सेवानिवृत्त सर्व शिक्षक, प्राध्यापक, सर्व निदेशक तसंच कर्मचारी यांचे ऑक्टोबरचं वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावं अशी मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, इतर मागास, बहुजन कल्याण आणि कौशल्य आणि उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. सदर वेतन तरतूद तत्काळ उपलब्ध करून द्यावी आणि दिवाळीपूर्वी वेतन अदा करण्याबाबत संबंधितांना आदेश निर्गमित करण्यात यावे असंही अडबाले म्हणाले. राष्ट्र वैभवशाली व्हावं म्हणून कार्य करणाऱ्या सेविका जिथे एकत्रित येतात आणि चारित्र्य निर्माण करण्याचे कार्य प्रामाणिकपणे करतात तीच राष्ट्र सेविका समिती होय. स्वयंप्रेरणेनं कार्य करणारी ही महिला संघटना आज 90व्या वर्षात पदार्पण करीत असल्याचा अभिमान आहे असं प्रतिपादन राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य आणि महिला समन्वयाच्या सहसंयोजिका भाग्यश्री साठे यांनी केलं. राष्ट्र सेविका समिती अमरावती महानगराचा विजयादशमी उत्सव आणि शस्त्रपूजन कार्यक्रम शनिवारी सायंकाळी श्री समर्थ हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित आला होता त्यावेळी त्या मुख्य वक्ता म्हणून बोलत होत्या. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या अनुषंगानं वाशिम शहरात आज 4 वाजता शहरातून पथसंचलन करण्यात आलं. यावेळी ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करत स्वयंसेवकांचं स्वागत केलं. प्रथम वर्ग क्रिकेटमध्ये नागपूर इथं झालेल्या स्पर्धेत विदर्भानं शेष भारताचा 93 धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा इराणी चषकावर नाव कोरलं आहे. हा सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दिनांक 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान खेळला गेला. शेष भारताचा दुसरा डाव 267 धावांवर गुंडाळून विदर्भाच्या संघानं हे यश मिळवलं. अथर्व तायडेनं पहिल्या डावात 143 धावांची शानदार खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला तर गोलंदाज हर्ष दुबेने दुसऱ्या डावात 4 बळी घेतले. 2024-25 रणजी चषकावर नाव कोरल्यानंतरचा हा आणखी एक महत्वाचा विजय विदर्भानं आपल्या नावावर केला आहे. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज कोलंबो इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरु आहे. पाकिस्तानच्या संघानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतीय संघ 37 षटकात 5 बाद 164 धावांवर खेळत आहे. नवी दिल्लीत झालेल्या दिव्यांगांसाठीच्या अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारतानं काल 3 पदकं जिंकली त्यामुळे आता भारताची पदक संख्या 18 झाली आहे. यामध्ये 6 सुवर्ण, 7 रौप्य आणि 5 कांस्य पदकं आहेत. ही भारताची ऐतिहासिक कामगिरी असून पदक तालिकेतील भारत 6व्या स्थानी आहे. सर्वाधिक 12 सुवर्ण पदकं ब्राझीलच्या संघाला मिळाली. 9 सुवर्ण पदकं मिळून चीन दुसऱ्या तर 8 पदकं मिळून पोलंड तिसऱ्या क्रमांकावर राहिला. भारतासाठी प्रमुख पदक विजेत्यांमध्ये महिला च्या 100 मीटर T12 सुवर्ण जिंकणाऱ्या सिमरन शर्मा आणि पुरुषांच्या उंच उडी T47 सुवर्ण जिंकणाऱ्या निषाद कुमार यांचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यात सर्वसमावेशक सुधारित अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार 49 उमेदवार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारसप्राप्त 46 उमेदवारांच्या नियुक्तीपत्र वितरणाचा जिल्हास्तरीय रोजगार मेळावा काल आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील विविध विभागांमध्ये 20 राज्य शासनाचे 20 जिल्हा परिषदेचे आणि 9 पोलीस विभागातील अशा 49 उमेदवारांना अनुकंपा भरतीतून नियुक्तीपत्र दिले गेले. त्याबरोबरच एमपीएससीच्या लिपिक टंकलेखक भरतीअंतर्गत 48 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलं आहे. ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत उत्तर कोकण किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यात 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. धान पीक काही दिवसात कापणीला येणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आज नागपूर जिल्ह्याच्या काही भागात दुपारी पावसानं हजेरी लावली. आगामी काही तासात भंडारा, वर्धा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत देण्याचं गृहमंत्री अमित शाह यांचं आश्वासन. संविधान सत्याग्रह पदयात्रेमुळे जनाधार वाढत असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं प्रतिपादन. शेष भारताचा पराभव करत विदर्भानं तिसऱ्यांदा जिंकला इराणी चषक. नवी दिल्लीत सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारताची पदकसंख्या 18 आणि शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.